नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. लैंगीक तस्करीची समस्या फकत गोंया मेरेन मर्यादीत ना, ताचेर आळाबंद हाडपा खातीर तपास यंत्रणे सयत राज्यांतर्गत सहकार्याची गरज आसा. ते खातीर ह्या अत्याचारा आड वावुरपी आंतरराष्ट्रीय संघटनांची मजत लागतली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. पणजेंत काल अर्ज आनी महिला आयोगान आयोजीत केल्ले लैंगीक तस्करी संबंदी परिशदेचे उक्तावण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं जाले. ह्या वेळार अर्जचे संचालक अरुण पांडे, बायला आयोगाची अध्यक्ष रंजिता पै आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गोंयांत लैंगीक अत्याचार वा बायलां आड जावपी हिंसाचार सोंसचे नात. बायलां पुलीस स्टेशना वांगडा पिंक फोर्स स्थापन केला. पुलीस स्टेशनांनी बायला पुलिसांची नेमणूक करपा वांगडाच वेगवेगळ्या सुवातींनी जागृताय कार्यावळी आयोजित करतात. कांय दुर्दैवी बायलो लैंगीक तस्करीच्यो बळी जातात. अशा बायलांक राखण दिवपा सयत लैंगीक तस्करीतल्या गुन्यांवकारांक गोंयांत सुवात ना अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. बायलांक मान दिवप ही गोंयची परंपरा. गोंय हे संवसारांतले एक उत्कृश्ट पर्यटन थळ आसा. गोंयांत पर्यटन मजा करपाक येतात. पर्यटन उद्देगाचे कांय दुश्परिणाम जातात. सेक्स ट्रॅफिकींग ही पर्यटन उद्देगा कडेन संबंदीत आशिल्ली एक समस्या आसा. हे संबंदीत गुन्यांव गोंयांत नोंद जातात वा कांय जाणांक गोंयांत धरतात तरी ताचो उगम गोंयांतल्यान जायना. समस्या राज्या अंतर्गत जाता. हाची सुरवात परदेशांतल्यान जावपाची चड शक्यताय आसा. हे खातीर ही समस्या सुटावी करपाक राज्या अंतर्गत सहकार्या वांगडाच आंतरराष्ट्रीय संघटनांची मजत घेवप पडटली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. ह्या परिशदेत तरेकवार विशयांचेर चर्चा जाली. 20 ते 28 नोव्हेंबर मजगतीं गोंयांत जावपा आशिल्ल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर प्रतिनिधी नोंदणी सुरू जाल्या. इत्सूक माय इफ्फी गोवा डॉट ऑर्ग ह्या वेबसायटीवरवीं 1180 रुपया शुल्क भरून आपली नांव नोंदणी करपाक शकतात. वांगडाच विद्यार्थ्यांक दर दिसा शुल्क नसतना 4 तिकेटी दितले. नांव नोंदणी संबंदातले प्रस्न रजिस्ट्रेशन एट इफ्फी गोवा डॉट ऑर्ग हे ईमेलीच्या माध्यमातल्यान विचारूंक शकतात. संवसारीक पावड्यावेले चित्रपट, लघुचित्रपट, नाटक आणि माहितीपट प्रदर्शित करतले. तसेच कार्यशाळा नामनेच्या चित्रपट निर्मात्यांच्यो आणि चित्रपट मळावेल्या मानेस्तांच्यो मास्टर क्लासी, फिल्म बाजार, क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमोरो आणि सिनेमेला हांचो आस्वाद ह्या चित्रपट महोत्सवात घेवपाक मेळटलो. आदिवासी विद्यार्थ्यां खातीरच्या गगन भरारी येवजणेची मुजत 31 डिसेंबर 2024 मेरेन वाडयल्या अशें राज्य सरकारच्या आदिवासी कल्याण खात्यान कळीत केला. ह्या येवजणे खातीरच्या पात्र विद्यार्थ्यांनी वाडयल्ल्या मुजतीत अर्ज करचे अशें खात्यान मागला. हे येवजणेची मुजत 2 फावट वाडोवन दिल्ली आणि आता आणीक मुजत वाड जावची ना अशें खात्यान कळीत केला. 2024-25 शिक्षणीक वर्सा खातीर गगन भरारी आणि गुणवत्ता आधारित पुरस्कार येवजणेचे अर्ज 31 डिसेंबर मेरेन शाळेच्या विभागीय अधिकाऱ्यांकडेन पावतकच त्या अर्जांची छाननी जातली. 31 जानेवारी 2025 मेरेन पुराय प्रक्रिया सोंपतली अशें खात्यान सांगलां. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 खाला शिक्षकांच्या सेगीतच्या प्रशिक्षणाचेर चड भर दिला. NCERT ऑनलाईन पद्धतीन चलपी प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केल्यात. हे अभ्यासक्रम पुराय करून राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी हे प्रमाणपत्र घेऊचे असे SCERTचे संचालक मेघना शेटगावकर हांणी मागला. सगळ्या शिक्षकांनी वर्षभराभितर उणीच 50 वरां हे प्रशिक्षण घेवप बंधनकारक असा असे हे विषयीचे खबरेत म्हणा. दीक्षा पोर्टलावरवी ऑनलाईन अभ्यासक्रम पुराय करून ते प्रमाणपत्र शाळेच्या मुखेल्यांकडेन दिवप गरजेचे असा. सायबर गुन्ह्याव, डिजिटल वेलनेस, मुक्त शिक्षणीक साधना, प्रसारमाध्यमां, साक्षरता अशा वेगवेगळ्या विषयांचेर शिक्षक आपले अभ्यासक्रम पुराय करूंक शकतात. खेळ तियात्राचो बापूय म्हणजे नामनेक पावल्यात ते सर्गेस्त रोझारियो रॉड्रिगीस हांची आयज 24 ऑक्टोबर दिसा जयंती निमतान गोवा तियात्र अकादमी वतीन खाशेली कार्यावळ मडगांव आयोजीत केला. ह्या वेळार सुकोरिना फर्नांडीस, आंतोनियो फर्नांडीस आणि आग्नेल फर्नांडीस हांचो जीवन गौरव पुरस्कार देऊन भोवमान करतले. दनपारा 3:30 वरांचेर मडगांवच्या रवींद्र भवनाच्या कॉन्फरन्स हॉलात ही कार्यावळ जातली. मुखल सोयरे म्हणून NRI आयुक्त नरेंद्र सावयकार हजर आसतले. ह्या वेळार रोजारियो रॉड्रिगीस हांची घरकान्न कार्मीन रॉड्रिगीस लेगीत हाजीर आसतली. ह्या वेळार आंतर महाविद्यालय आनी आंतरशाळा संस्थां खातीर आयोजीत केल्ल्या तियात्र सर्तीतल्या जैतिवंतांक इनामां दितले. वास्को शारांतल्या जमिनी पोंच्यान लायटीचे केबल घालपाचें काम येता त्या पावसा पयलीं पुराय जातलें अशी माहिती वास्कोचे आमदार दाजी साळकार हांणी दिल्या. वास्को शारांतल्या फादर जोसेफ वाज मार्गार जमिनी पोंच्यान केबल घालपाच्या कामाक सुरवात केल्या उपरांत उलयतना आमदार साळकार हांणी म्हळां की शारांतल्या तीन मुखेल मार्गांपैकी पयल्या मार्गाचें केबल घालपाचें काम पयलींच पुराय जालां. ह्या कामाचेर 25 ते 26 कोटी रुपया खर्च येतलो. पुराय वास्को मतदारसंघा भितर हें काम पुराय करपाक 100 कोटी खर्च येतलो अशेंय तांणी मुखार सांगलें. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.